हरिः ॐ। जयषण्टम् आधिपत्यं च मे मन्युष्टं मे भामष्ट मे मष्टमेऽम्भश्च मे जेमा च मे महिमा च मे वरिमा च मे प्रथमा च मे वर्ष्मा च मे द्राघुया च मे वृद्धं च मे वृद्धिश्च मे सत्यं च मे श्रद्धा च मे जगश्च मे धनं च मे वशश्च मे स्विशिष्य मे क्रीडा च मे मोदश्च मे जातं च मे जनिष्यमाणं च मे सूक्तं च मे सुकृतं च मे वित्तं च मे वेद्यं च मे भूतं च मे भविष्यच्च मे सुगं च मे सुपथं च मरुद्धं च मरुद्धिश्च मे क्लुप्तं च मे क्लुप्तिश्च मे मतिश्च मे सुमतिश्च मे षं च मे मयश्च मे प्रियं च मे नु कामश्च मे कामश्च मे सौमनसश्च मे भद्रं च मे श्रेयश्च मे वस्यश्च मे यशश्च मे भगश्च मे द्रविणं च मे यन्ता च मे धर्ता च मे क्षेमश्च मे धृतिश्च मे विश्वं च मे महश्च मे सैमिश्चं मे ज्ञात्रं च मे सूष्ट मे प्रसूष्ट मे तीरं च मे लयश्च मरुतं च मे मृतं च मे यक्ष्मं च मे नामयश्च मे जीवातुष्य मे दीर्घायुत्वं च मे न मित्रं च मे भयं च मे सुगं च मे शयनं च मे शूषा च मे सुदिनं च मे।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथांच्या स्मृती आपल्या समोर सद्भक्तपीठकाचा आता सादर करतो। ओम परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथांच्या। परवाचा श्री सिद्ध चतुर्थीचा कार्यक्रम अक्षरशः अप्रतिम संपूर्णतः स्वामी माधवनाथमय असाच झाला। मग तिही ते शांभव अद्वयानंद वैभव संपादिले सप्रभव श्री गैनीनाथा आदिनाथापासून माधवनाथापर्यंत आणि माधवनाथापासून मकरंदनाथापर्यंत संपादित करायली होत आलेली ही गुरुशक्ती श्री गणेशपुरम या वास्तूमध्ये खेळत असलेली जाणीव 18 वर्षापूर्वीचा अशी शुद्ध चतुर्थीचा अनुग्रह अधिकार प्रदान करण्याचा असा प्रसंग जसाच्या तसा या वास्तूमध्ये साकारला भरगस्त भरलेल्या साधक भक्तांच्या प्राप्ती तेव्हा सारा शिशुवर्ग अंतरी अत्यंत सुखावला आणि प्रत्यक्ष उत्सवमूर्ती असलेले मकरंदनाथाबद्दल काय सांगावे। आरती केली गुणे आरती केली गुणे गेले मी तन माये झाले माधवमय माये ते सुख सांगो काय वाचे बोलताना ते सुख सांगो काय वाचे बोलताना। भागेश्वरी निवासा पूजन पावलेले माया अपार्टमेंट मध्ये विस्तारत तिथून दुधा मारुती सोसायटी आणि तिथून श्री गणेशपुरम या स्वतःच्या भव्य वास्तूत प्रवास करीत आलेले हे सप्रभव अद्वयानंद वैभव आता येथेच पांडुरंगाच्या साक्षीने अवघे माधवमय योगबळे सुस्थिर भोवली ठेवली अशा सद्गुरु स्वामी माधवनाथांच्या आठवणी गुरु 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 म्हणोनी स्मरे जो नरू सर्वनी मोह सागरू सुखी होय निरंतरू या दृढ विश्वासाच्या कृती त्यांच्या प्रेरक प्रोत्साह प्रेमळ असून केवळ आठवणीच नव्हे राहो परम पवित्र गुरुचरित्र त्यांचे दर गुरुवारी अंशात्मक होईना पारायण घडणे हा परम भाग योगच परम पूजनीय स्वामी मित्रांच्यामुळे नाचवाय त्यांचा मी अत्यंत ऋण मागच्याच्या मागच्या गुरुवारपासून स्वामी माधवनाथा समवेत आनंदी यात्रेसाठी आपण बारामती पाहू 18 नोव्हेंबर 1988 रोजीचा प्रसंग झाला। दयाचे मुखी सदा राम नाम या अभंगाचा शेवट माधव म्हणे सुखे करावा संसार मी माझे असार काकू नये या चरणाला अनुसरून परंताई बाबर म्हणताय सुख या संत समागमी आणि ते अमोघ भोगण्यासाठी सायंकाळी 5 ते 6 या वेळेत श्री ज्ञानेश्वरीवरील स्वामींचे अत्यंत प्रवचन त्यांचे ते समोर बसून ऐकण्याची सुवर्ण संधी ऐशी चालून आलेली आहे ह्याच महावीर भवनात. तिचा जास्तीत जास्त सदस्यांनी लाभ घ्यावा ही विनंती. या निवेदनानंतर सर्वांचे भोजन विश्रांती झाली. विविध गावून आलेल्या साधक कार्यकर्त्यांची भेट झाली. त्यानंतर पुण्याहून आलेल्या साधकांनी बाबीच्याच मोठ्या मैदानात 2020 क्रिकेटचा मनसोक्त आनंद लुटला आणि सायंकाळी ठीक 5 वाजता परमपूजनीय स्वामींचे प्रवचन सुरू झाले. मैया वैश्य मनोये माम नित्य युक्ता उपासते तो दया परयोपेकास प्रेमे युक्त समाहा मता. भगवद्गीता अध्याय 12 श्लोक 2. भक्तीचा अध्याय 12. विभक्त नसेल तो भक्त. जे जे भेटेल भूत ते मानजे भगवंत हा भक्तियोगी निश्चित गाळती मारा. ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी करणे म्हणजे पूर्णपणे अंगात पुरून तसे वर्तन होणे म्हणजे ज्ञानेश्वरी करणे होय. परंतु आपण काय पाहतो, आपल्या घरात जशी आपली लेख तशी सून नाही. सासू आली म्हणजे सुनेला वाचले पाहिजे भगवंत आला. भक्तीचा अध्याय आहे म्हणून तो सोपा आहे असे म्हणणे चूक आहे. मैया वेष्ट मनोवे माम या श्लोकात भगवंतांनी अर्जुनाच्या प्रश्नाला दिलेले उत्तर आहे. अर्जुनाचा प्रश्न असा होता की जे भक्त सारखे सगुणाची उपासना करतात ते श्रेष्ठ की जे गुणान भजतात केवळ निर्गुणाची स्वयंभावाने उपासना करतात ते श्रेष्ठ. या प्रश्नाला भगवंतांनी दिलेले उत्तर मैया वेष्ट मनोवे माम म्हणजे माझ्या ठिकाणी मन स्थिर करून सर्व प्रकृती बाजूला सारून हाच मी आहे. त्या माझे ठिकाणी म्हणजे सगुण स्वरूपात मन स्थिर करून रात्रंदिवस अत्यंत श्रद्धेने युक्त होऊन जे मला भक्तात ते भक्त मला युक्ततम म्हणजे श्रेष्ठ भक्त वाटतात. यावर ज्ञानेश्वर माऊलींनी सहारदार दृष्टांत देऊन भगवंतांना काय वाटते त्याचे वर्णन केलेले आहे. तरी असतो गिरीच्या उत्कंठी रिगालिया रवी बिंदा पाठी रश्मी जैसे कीर्ती संचर दिला वरच्या काळी सरिता तैसी तो लागे पंडुसता तैसी नीच नवी भजता श्रद्धा विषय. अस्ताला सूर्यबिंब जाताना लगेचच त्याच्या मागे जशी किरणे जातात किंवा पावसाळ्यात पडणाऱ्या पाण्यामुळे नदी दररोज जशी अधिकच वाढते त्याप्रमाणे माझी सरख्या वाढत्या श्रद्धेने जो भक्ती करतो तो बघतो. हे विश्वची माझे घर ऐशी मती गायाची स्थिर किंबहुना चराचर आसनची धारा मग याही वरी पारसा माझ्या भजनी असता तरी तळाचे मी माझा मुकुट करी. या 12 अध्यायात सांगितलेली योगरूप भक्ती ही पुष्कळांच्या निश्चित लक्षातच येत नाही. इतकंच नव्हे तर 12 अध्यायाच्या सुरुवातीलाच विचारलेल्या प्रश्नाचा अर्थ बहुतेकांच्या लक्षातच येत नाही. वस्तुत जीवाचा शिवाशी अखंड योग येणं हीच परमार्थाची शेवटची दशा आहे. तो विश्वात्मक परमात्मा माझ्याही अंगाने नटलेला आहे किंबहुना तोच मी आहे सोहम अशा दृढ अपरोक्ष अनुभूतीवर येणं हाच साक्षात्कार होय. परमार्थातील साधनेचा हा शेवटचा टप्पा आहे. म्हणून 12 अध्यायातील पहिला प्रश्न योगीचा भक्त असा नसून योग साधण्यासाठी भक्तीचा अवलंब करावा की नाही. भक्तीसहित योग की भक्तीविरहित योग असा आहे. या प्रश्नात भगवंतांनी दिलेलं उत्तरही मोठं मजेशीर आहे. ते म्हणतात भक्ती वाचून योगाची प्राप्ती होणार नाही असं नाही. जीव आपल्या मूळच्या स्वरूपाला यथायोग्य रीतीने जाणू शकेल परंतु त्याला उदंड कष्ट करावे लागतील. भक्तीसहित जो कोणी योगाचा अभ्यास करील त्याला एवढे क्लेश भोगावे लागणार नाही. तो भगवंताही सहजच एकरूप होऊन जाईल. श्री ज्ञानोबा म्हणतात म्हणून एरते पार्था नेमतीची हे व्यथा जे का भक्तीपंथा ओखंगले. म्हणजे जे कोणी भगवंताची भक्ती करीत असताना योगाचाही अभ्यास करतात त्यांना योग सहजच प्राप्त होतो. असे योगी हेच पूर्ण भक्त होत किंवा असे भक्त हेच पूर्ण योगी होत. भक्ती वाचून योग हा अत्यंत अवघड आहे. योगाचा अभ्यास उत्तम झाला व अंतःकरण भक्तीने भरून गेलं म्हणजे तो साधक पूर्ण अवस्थेत गेला असं समजावं. आतू बाहेरू येऊ निर्वाले याही सांगू तरी माझा अनुरागू सप्रेम जया. असा भक्त भगवंताना मुकुटधारी वाटते, प्राणापलीकडे प्रिय असते. म्हणून साधकाने सोहम बोधाने त्या विश्वात्मक परमात्म्याला नीट समजावून घ्यावे व मग हातात वीणा घेऊन निश्चंक निर्लज्जपणे देवापुढे गावं नाचावे. अहो आपण सावधपणे ऐकता ना, त्याचं काय होतं? वधू वरामध्ये अंतरपाठ दडलेला असतो. भटजी मंगलाष्टकाद्वारे सावधान म्हणत असतात. वैवाहिक आयुष्यात दोघांनाही सावध राहायला सांगत असतात. वधूवर मात्र बेसावध राहूनच ते एकमेकांना माळ घालतात आणि आयुष्यभर एकमेकांना तू श्रेष्ठ का मी श्रेष्ठ अशा संवादात नव्हे वादविवादातच संसाराचा शेवट भोगतात. तसे तुमचे न होऊ हरिओम तस्तत विठ्ठल 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 या नामात आणि सर्व संतांच्या जय जयकारात स्वामीजींनी आपले प्रवचन संपवले. हरिओम तस्तत.
देवाचे झाले सोनार, देवाचे झाले सोनार, तुझे नामाचा व्यवहार, नामाचा व्यवहार, देवाचे झाले सोनार, मन बुद्धीची का करी, मन बुद्धीची का करी, राम नाम सोने तोरी, राम नाम नाम राम नाम सोने तोरी, सोने सोरी, तुझे नामाचा व्यवहार, देवाची झाली सोनार, नर हरि सोनार हरिचा दास, नर हरि सोनार हरिचा दास, भजन करी रात्रंदिवस, भजन करी रात्रंदिवस, तुझे नामाचा व्यवहार, नामाचा व्यवहार, देवा तुझाली सोनार, देवा तुझाली सोनार,
ध्यान करत असताना मन सहज एकाग्र होऊन मस्तकाकाशात टाळीच्या खाली एकाग्र होत असते व फक्त पॉइंटेड लक्ष होण्याचा प्रयत्न होतो व तेथे स्थिर करण्याचा प्रयत्न होतो. मनाला समाधान वाटते व आपली प्रगती थोडी झाली आहे असे वाटते. हे बरोबर आहे का असा प्रश्न विचारला. ध्यानाच्या वेळेला त्यांचं मन सहजच मस्तकाकाशामध्ये म्हणजे मस्तकाच्या पोकळीमध्ये टाळूच्या खाली एकाग्र होत असते असं त्यांनी म्हटलेलं आहे. हे पहिलं मी सांगतो की हे जे सगळं आहे हे खूप चांगलं आहे. यांचा जो यांनी जो प्रश्न विचारलेला आहे हे खूप चांगलंच यांचं चाललेलं आहे, याच्यात काही प्रश्न नाही. काही शब्दांबाबत मात्र मी तुम्हाला सांगतो. हे शब्द अनावधानाने आपण वापरतो. अनुभव बरोबर आहे, मात्र प्रश्न जो विचारलेला आहे त्याच्यातला अनुभव बरोबर आहे. ध्यान आणि एकाग्रता याच्यामध्ये अंतर आहे. ध्यान वेगळं आणि एकाग्रता वेगळी, चिंतन वेगळं, कॉन्टेम्प्लेशन कॉन्सन्ट्रेशन एकाग्रता आणि ध्यान याच्यामध्ये फरक आहे आणि हे एकमेकांपासून अतिशय वेगवेगळे आहेत. ध्यानामध्ये मन कुठेही एकाग्र करायचं नाहीये, कारण एकाग्रतेमध्ये देखील मन शिल्लक राहत असत. एका अग्रावर का होईना, पण मन ठेवणं अपेक्षित आहे एकाग्रतेमध्ये. मग एक विचार असेल, एक बिंदू असेल, ध्यानामध्ये साक्षीत्व आहे. साक्षीत्वानंतर ध्यानामध्ये मनरहितता आहे, आणि मनरहिततेनंतर आत्मबोध आहे, अशी ध्यानाची वाटचाल आहे. आपल्याला ध्यानाची प्रक्रिया आणि ध्यानाच्या प्रक्रियेच्या पाठोपाठ आपण जे करतो आहोत ते आणि त्याला शब्दबद्ध करणं, याच्यात कदाचित अडचण येत असते. म्हणून एकाग्रता अशा प्रकारचे शब्द योजले जाण्याची शक्यता आहे. जितके तुम्ही ध्यानामध्ये एकाग्रता करण्याचा प्रयत्न कराल तितकं ध्यान होणारच नाही. तुम्ही कशाशी एकाग्र होणार ध्यानामध्ये? जर एका विचाराशी एकाग्र झालात तर मन कायम राहील. एखाद्या ठिकाणाशी एकाग्र होण्याचा प्रयत्न कराल तरी देखील तीच गोष्ट राहील. म्हणून मी असं म्हटलं की हा अनुभव किंवा हे कथन आहे हे बरोबर आहे, शब्द योजना फक्त बरोबर नाही. ध्यान करत असताना सुरुवातीला आपण मनाला श्वासांवर श्वासांच्या बरोबरीने वर खाली करायला लावतो. श्वास घेताना सो आणि सोडताना हम, म्हणजे तो परमात्माच मी आहे अशा प्रकारचं आलंबन मनाला धरायला लावतो. अशा करता की ध्यानाने परमात्माच मी, तोच मी अशा प्रकारचा अशा प्रकारची प्रचिती येण्यासाठी, म्हणजे सहेतुक ज्याला म्हणतात, परमात्म प्राप्ती होण्यासाठी, म्हणून आपण मन शांत करण्याचा अभ्यास करतो. असं असल्यामुळं मनाला आपण श्वासाबरोबर नियमित श्वास घेऊन, दीर्घ आणि शांत श्वास घेऊन मनाला श्वासाबरोबर जोडतो देखील आहोत, आणि बोधानी मनाला भारून टाकतो आहोत. त्याच्यामागचं कारण मी तुम्हाला सांगतो. आपण कशा करता श्वास आणि सोहम हे बरोबर घेतो. अजून एक गोष्ट अशी आहे की मनाकडे साक्षीत्वानी पाहणं, आज्ञाचक्राच्या ठिकाणी विचार उठतात असं गृहित धरून तसं मन हे आज्ञाचक्र अथवा अमुक एका ठिकाणी आहे असं मनाबद्दल सांगता येत नाही. सर्व शरीरात ते फिरत असतं, वास करत असतं. मनाचं अमुक एक ठिकाण आहे असं सांगता येत नाही. 11 इंद्रिय असं म्हटलेलं आहे तरी त्याचं कोणतंही ठिकाण हे निश्चित नाही. ज्याचं कोणतंही ठिकाण निश्चित नाही ते इथं आहे असं समजायचं तरी कसं? जेव्हा सद्गुरु सांगतात की इथं मन आहे अज्ञाचक्रापाशी आणि आतून तू त्याचा साक्षी आहेस, तर इथं मन आहे असं समजण्यासाठी का होईना त्या मनाला श्वासाबरोबर वर खाली करायला लावलं. प्रत्येक श्वासाबरोबर जीव रूपाने आपण शिवाला भेटायला चाललेले आहोत या मस्तकाकाशाच्या प्रदेशात, आणि थोडा वेळ तिथं थांबतो आहोत आणि मूळ आपल्या नाभीस्थानी परत येतो आहोत. या भावनेत देखील एक युक्ती आहे. ही युक्ती अशी की जे कुठंच पकडलं जात नव्हतं तर ते नाभीस्थानापासून ते आज्ञाचक्रापर्यंतच्या या ठिकाणापर्यंत तरी निदान मर्यादित झालं. ते नाभीस्थानी आहे अशीही भावना झाली, ते ऊर्ध्वगामी झालं अशीही भावना झाली, आणि ते आज्ञाचक्रापाशी येऊन स्थिरावलं अशीही भावना झाली, ते तिथून परत खाली गेलं अशी भावना झाली. अर्थात त्यामुळं शरीराच्या इतर ठिकाणी मन असण्याचा प्रश्न येत नाही. त्याचा एक ट्रॅक आपण प्रथम ठरवला आणि त्याला वर खाली करायला लावलं. याच्यात शास्त्रीयता आहे. वर खाली करायला लावलं आणि मग असं वर खाली करायला लावल्यानंतर मग ते मन इथं आहे आणि तुम्ही परमात्मा रूपाने तुम्ही मस्तकाच्या पोकळीमध्ये त्याच्या मागच्या बाजूला आहात आणि तिथून तुम्ही विचारांचे साक्षी व्हायचं आहे, द्रष्टा व्हायचं आहे, अलिप्त होऊन विचार निहाळायचे आहेत. हे सोपं जातं. एक तर मन, प्राण आणि सोहम भाव यांची जर त्रिवेणी पक्की साधली गेली तर मन बोधासहित एकदम शांतच होतं आणि चिदाकाशामध्ये आपण ब्रह्मरूपानी आहोत अशा प्रकारची भावना काही किंचित काळ जमू शकते. ती भावना जेव्हा मोडली जाते तेव्हा खरं म्हणजे विचार उठलेला असतो. एखादा विचार येतो आणि आपण परमात्मा ही भावना दूर पडते. तेव्हा तो विचार आणि आपण एकमेकांपासून वेगळे आहोत, मी त्या विचारांचा साक्षी आहे, माझा आणि मनाचा संबंध नाही, या भावनेने त्या विचाराकडे आपण वेगळेपणाने पाहायचं आणि त्या विचाराचा त्याग करायचा. हे आहे ध्यान. विचार करणारे आपण असतो. अनाहूतपणाने जरी विचार एखादा उठला तरी देखील तो लांबवणारा मी असतो आणि जर मी ठरवलं की तो लांबवायचा नाही तर तो पळून पडतो. साक्षीत्वाने मी ठरवतो की हा विचार मला लांबवायचा नाहीये तेव्हा तो विचार गळून पडतो. त्या विचाराची एवढी मातब्बरी नाहीये की मलाही माझ्यावरही बळजबरी करून तो चालू राहील. आणि विचार गळून पडला की क्षण, दोन क्षण, चार क्षण विचार नसलेली अशी एक स्थिती असते. विचारच नाही, मी मात्र आतून पाहतो आहे. आणि मग परत एखादा विचार उठतो. हे जे मधले काही क्षण आहेत त्या काही क्षणांमध्ये आपण असतो पण समोर वृत्ती नसते, विचार नसतो, मन नसतं. हे जे निर्वृत्तिक क्षण आहेत हे निर्वृत्तिक क्षण वाढायला सुरुवात होते. जे चार क्षणांच्या ऐवजी चार सेकंद आणि चार सेकंदांचे नंतर आठ सेकंद, वीस सेकंद, चाळीस सेकंद, मिनिट, दीड मिनिट, दोन मिनिट फार मोठा झाला काय. अशा प्रकारे निर्वृत्ती काळ जेव्हा मोठा होतो तेव्हा मी एकटा पाहणारा असतो पण समोर कोणतीही वृत्ती नसते. वृत्ती शून्यता निर्माण झालेली असते. या वृत्ती शून्यतेच्या वेळेला देखील, विचार संपलेले असताना देखील मला माझं भान कायम असतं, मी आहे हे मला माहीत असतं आणि तो मी या मस्तकाच्या पोकळीत स्थिरावलेला असतो. त्याला हे मन म्हणतात. की काय म्हणताय ते तुम्ही लक्षात घ्या. ते असं म्हणतायत की मन सहज एकाग्र होऊन मस्तकाकाशात टाळूच्या खाली एकाग्र होत असते. असं होत नसतं. मन नाहीस झाल्यानंतर केवळ शुद्ध मी तिथं शिल्लक असतो, टाळूच्या खालच्या भागात अथवा चिदाकाशामध्ये. त्या ठिकाणी आपण असतो, प्युअर सेल्फ, शुद्ध मी असं ज्याला म्हणतात तो मन नसतं. मन नाहीस झालेलं असतं. मन नाहीस झाल्यानंतर त्या ठिकाणी केवळ अस्तित्व असतं. त्याला हे मन म्हणतात. एवढंच म्हणून म्हटलं की शब्द योजना बरोबर नाहीये पण अनुभव मात्र बरोबर आहे. जे म्हटलेलं आहे ते चांगलं आहे आणि बरोबर आहे. अजून त्यांनी म्हटलं की फक्त पॉइंटेड लक्ष होण्याचा प्रयत्न होतो आणि त्यांना जो अनुभव येतो तो अनुभव हा आज्ञाचक्राच्या म्हणजे या भ्रुकुटी मध्याच्या मागच्या बाजूला तिथपासून अशी भारतीय शास्त्रज्ञांनी परमार्थातल्या जाणकारांनी अशी कल्पना केलेली आहे की एक प्रकारे त्या ठिकाणी आकाश आहे, पोकळी आहे आणि त्या पोकळीच्या तळाचा जो भाग आहे तर तसा त्या पोकळीच्या माथ्याचाही भाग आहे, वरचाही भाग आहे तो वरचा जो भाग आहे तो मस्तकाचा जो माथा आहे त्याच्या आत ज्याला टाळू असं म्हणतात तर तिथं त्याचा सगळ्यात वरचा भाग आहे. या ठिकाणाला ब्रह्मरंध्र असं देखील म्हणतात. म्हणून आज्ञाचक्राच्याही वर ब्रह्मरंध्रापर्यंत त्या एवढ्या स्पॅनमध्ये एवढ्या पोकळीमध्ये आपण आहोत असं लक्षात येत असतं. विचार नाहीयेत पण आपण आहोत असं लक्षात येत असत. ध्यान ही नंतर नंतर वरच्या वरच्या भागामध्ये म्हणजे कपालास्थीच्या प्रदेशाच्या मागच्या बाजूला दोन भुवया जिथे एकत्र येतात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जेथं तिही संधी भेटी भ्रू पल्लवा पडे गाठी त्याच्या मागच्या बाजूला तर तिथं आपण आहोत असं प्राथमिक रीतीने सांगितलं जातं. असा अभ्यास करावा पण हळूहळू मात्र न कळत आपण अजून ऊर्ध्वगामी होतो आणि सहस्रार चक्राच्या ठिकाणी स्थिर होतो. मन नाही शुद्ध मी आपण बोध असलेला मी त्यांनी परत म्हटले मनाला समाधान वाटते. मनाला समाधान वाटत नसून आपणच समाधान स्वरूप आहोत असा प्रत्यय येतो. तेथे सुख असे वाढ नाही मनास पवाड मनेवीण कैवाड साधनाचा त्याची मनेवीण प्राप्ती की वासनेवीण तृप्ती तेथे न चले व्युत्पत्ती कल्पनेची असं समर्थ म्हणतात. मन मुरे मग जे उरे ते तू कारे सेविसिना असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ज्ञानेश्वर महाराज मन एथ मुद्दल जाये मग अहम भावादिक के आहे म्हणून शरीरेची परब्रह्म होये अनुभवितो असं एका ठिकाणी म्हणतात. मुद्दल रूपाने मनच नाहीस झाल्यानंतर मनाच्या ठिकाणी जो जी अहंता स्फुरत होती ती देखील नाहीशी होते आणि परब्रह्माची भावना त्या ठिकाणी केवळ शिल्लक राहते असं म्हणतात. त्यांनी म्हटले आपली थोडी प्रगती झाली असे वाटते हे बरोबर आहे का? हे बरोबर आहे. त्याच्यातलं मन मन एवढा शब्द काढून हे सगळं बरोबर आहे. याचा दुसरा भाग असा की मन मनानी जर सगळं हे करत असू आपण कधी कधी याचा या अभ्यासाचा प्रयत्न मनानी होण्याची शक्यता असते. मन तिथं एकाग्र करणं मनाला पॉइंट देणं की इथं आपण आहोत असं मनाने सतत पाहत राहणं अर्थात हे ताणाचं देखील आहे जर कोणी करून पाहिलं तर. आणि या प्रयत्नामध्ये एकाग्रतेपेक्षा जास्त समाधान मिळणार नाही. म्हणजे यांनी जे शब्दशः लिहिले तसंच हे करत असतील तर मात्र हा ध्यानाचं सुख यांना तसं मिळणार नाही. मी असं गृहित धरतो की शब्द चुकलेले आहेत असं म्हणतो. कारण मन जोपर्यंत आहे तोपर्यंत अशा प्रकारचं सुख मिळत नाही. अमृत आली ना अमृत.
मन की तरंग रोक लो मन की तरंग रोक लो बस हो गया भजन. मन की तरंग रोक लो बस हो गया भजन. आदत बुरी सुधार लो आदत बुरी सुधार लो बस हो गया भजन. मन की तरंग रोक लो बस हो गया भजन. आए हो कहाँ से तुम अब जा रहे किधर, आए हो कहाँ से तुम, अब जा रहे किधर। इतना विचार मन में लो, इतना विचार मन में लो, बस हो गया भजन। मन की तरंग रोक लो, बस हो गया भजन। दुनिया तुम्हें बुरा कहे, सुनकर क्षमा करो। दुनिया तुम्हें बुरा कहे, सुनकर क्षमा करो। वाणी का स्वर सुधार लो, वाणी का स्वर सुधार लो, बस हो गया भजन। मन के तरंग रोक लो, बस हो गया भजन। लेके सभी के साथ बन जाए सो करो, लेकी सभी के साथ बन जाए सो करो। मत सिर पे बदी का भार लो, मत सिर पे बदी का भार लो, बस हो गया भजन। मन की तरंग रोक लो, बस हो गया भजन। सिद्धांत साफ साफ है नानक कबीर का, सिद्धांत साफ साफ है नानक कबीर का। निज हो स्वरूप जान लो, निज हो स्वरूप जान लो, निज हो स्वरूप जान लो, बस हो गया भजन। मन की तरंग रोक लो, बस हो गया भजन। आदत बुरी सुधार लो, आदत बुरी सुधार लो, बस हो गया भजन। मन की तरंग रोक लो, मन की तरंग रोक लो, मन की तरंग रोक लो, बस हो गया भजन।
अशा अशा भंगानंतर फारस बोलण्यासारखं काही राहत नाही। जे जे सांगण्याचा 20 मिनिटं मी आटोकाट प्रयत्न करत होतो ते 2 मिनिटात कधी रांगे सांगितले। संतांच्या शब्दामध्ये तेवढी ताकद असते ते लक्षात येते। तरंगामुळेच भ्रांती आहे। तरंगामुळेच सागराच्या ठिकाणी काही वेगळं झाल्यासारखं दिसत। मुळात पाणीच, पण तरंग रूपाला आल्यामुळं वेगळेपणाचा भास होतो। हे तरंग निमाले की आहे तो आत्मसागर आहे। आत्मसागरावर विचारांच्या आणि विकारांच्या वाऱ्याने उठणारे तरंग म्हणजे मन, असं मनाबद्दल सांगितलेलं आहे। हे तरंग निमाले की शिल्लक राहतो तो मूळ अधिष्ठान रूप आत्माच, बाकी काहीही नाही। अनुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा गिरुनी सांडिले कडीवर भव भ्रमाचा आकार सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता तुकाराम महाराज वरील अभंगात जे वर्णन करतात ते त्यांना आत्मबोध झाल्यानंतरची स्थिती आहे की आत्मबोधाप्रत पोचलेच्या वेळची स्थिती आहे ते उरलो उपकारा पुरता असे का म्हणतात अनुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा याचा अर्थ काय कृपया वरील अभंगातील तत्वबोध समजावून सांगाल का असा प्रश्न आहे ही स्थिती तुकाराम महाराजांना आत्मबोध झाल्यानंतरची आहे का आत्मबोधाप्रत पोचल्याच्या वेळची स्थिती आहे ही स्थिती आत्मबोधाप्रत पोचून आत्मबोध झाल्यानंतरची स्थिती आहे आत्मबोधापर्यंत पोचणं याचा अर्थ जाणे ब्रह्म जाणे माया जाणे अनुभवाच्या ठाया ते एक जाणावी पुरिया सर्व साक्षी आत्मबोधापर्यंत पोचणं हे तसं सोपं आहे बरं का क्षणिक आत्मबोध होऊ शकतो त्यालाही आत्मबोधापर्यंत पोचणं असं म्हणतात तिथून आपण झालो असं समजून परत फिरणारे खूप असतात थोड्या समाधानानंतर काही काळ आपण देह नाही अशी प्रचिती येणं शक्य आहे नाम घेताना ध्यान करताना त्यामुळे आपण झालो असं वाटणं ही अजून वेगळी गोष्ट आहे तसं मात्र झालेलं नसतं कारण प्रकृतीवर तो बोध आरूढ होण्यासाठी वृत्तीवर मनावर तो बोध आरूढ होण्यासाठी पुष्कळ काळ जायला लागतो एकदा दोनदा 10 वेळेला ध्यान चांगलं होऊन चालत नाही ट्रान्सफॉर्मेशन कंप्लीट ट्रान्सफॉर्मेशन व्हायला वेळ लागतो इतकं झटपट ते होत नाही ते वर्षांनी 2 वर्षांनी देखील होत नाही ते मुरत मुरत जात एवढंच नव्हे तर माझी अशी श्रद्धा आहे की संत देखील ते सतत मुरवत मुरवत राहतात आम्ही पोचलो अशा भावनेमध्ये तेही वावरत नाही याचं कारण असं की देहवान व्यक्तीला देहधारी व्यक्तीला कितीतरी प्रगती करण्याची सोय असते त्यामुळे बेसावधता ही तर उपयोगाची नाहीच नाही एवढंच नव्हे तर संतत्वाच्या सुरुवातीच्या पायऱ्या चढून एखादी व्यक्ती संत म्हणून ओळखली जायला लागल्यानंतर कित्येक वर्षांनी जेव्हा ती देह ठेवते त्या दरम्यान त्यांनी संतत्वाची अजून कितीतरी मजल मारलेली असते त्याच्या असं लक्षात येतं की आपण अजून कितीतरी करणं आवश्यक आहे पुढे ज्ञानेश्वर महाराज आहेत जे मार्गींचा कापडी महेशु अजूनी असे मोठे मोठे लोक अजून चालतायत चालतोय आपण असं म्हणत आहेत त्यामुळं आत्मबोधापर्यंत पोचल्याच्या वेळची स्थिती जी आहे ती लब्धीची जेव्हा जाणीव होईल तेव्हा खाली येण्याची देखील शक्यता असते विनोबा असं म्हणतात की विनोबांनी सॉक्रेटिसाचं वचन सांगितलं विनोबांचंही नाही सॉक्रेटिस असं म्हणतो की मी बोधाला शिवलो रे शिवलो असं साधक म्हणेपर्यंत बोध मी निसटलो रे निसटलो असं म्हणून पुढे पळून जातो इतकंही क्रिटिकल आहे. असं असल्यामुळं तुकाराम महाराजांचे जे अशा प्रकारचे अभंग आहेत त्याचं महात्म्य अजून वाढतं, अजून मोठं होतं असं मला वाटतं. अनुरणीया थोकडा तुका आकाशा एवढा, गिळुनी सांडिले कळीवर भव भ्रमाचा आकार, सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी, तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. अणुपेक्षाही अल्प असा, अणुपेक्षाही सूक्ष्म असा, सूक्ष्मत्वात तदभिज्ञेयम्, सूक्ष्मामध्ये देखील अत्यंत सूक्ष्म, जे गगनाचे नि पालवे गाळून घेईजे असं आत्मतत्व. गगनाचं जर गाळणं केलं, गाळणी केली, तर त्या वस्त्रातून देखील जे सहज सुटून बाहेर पडेल इतकं सूक्ष्म असं आत्मतत्व हे त्याच वेळेला अत्यंत व्यापक आहे. याच्यात जे तुका हा शब्द लिहिलेला आहे, अणुरणीया थोकडा तुका आकाशा एवढा, हा तुका हा शब्द वाचून आपल्याला असा भास होतो की तुकाराम महाराज तुकाराम या व्यक्तीला संबोधून म्हणत आहेत. ते असं म्हणतायत की अणु रेणूपेक्षा थोडा असणारा तू का आकाशा एवढा, म्हणजे तो तू आहेस का आकाशा एवढा तू आहेस. तुका हा जो नंतर शब्द आलेला आहे तो तुकाराम महाराजांना उद्देश. आणि असा बोध झालेले तुकाराम महाराज असा कोणी श्लेष काढला तरी योग्यच आहे असं मी म्हणे. पण तू अणुरेणूपेक्षाही सूक्ष्म असणारा तोच तू का की जो आकाशा एवढा आहे. बोध झाल्यानंतर अत्यंत सूक्ष्मत्वाची अव्यक्त सूक्ष्मत्वाची अशी प्रचिती येत असते, चेतन सूक्ष्मत्वाची अशी प्रचिती येत असते. आणि त्या सूक्ष्म अशा आत्मतत्वानीच सगळ्या जगताला व्यापून टाकल्यामुळं त्या सूक्ष्म आत्मतत्वाशी एकरूप झालेला तो आपल्या स्वतःला अत्यंत व्यापक देखील अनुभवतो. तो तूच का की जो अणुपेक्षाही थोकडा, रेणूपेक्षाही थोकडा कमी लहान असं प्रतीतीला आलेला तो तूच का की जो आकाशापेक्षाही मोठा आहे. आधी आपल्या आत असणारं सूक्ष्म ब्रह्म लक्षात येतं, आपली जाणीवच ब्रह्म आहे हे समजतं, आणि मग ती जाणीव सरसहा सर्व ठिकाणी ब्रह्मरूपानी आहे हे समजतं. प्रथम स्वरूप समाधान पावोनी ठेला अर्जुन, सवेची उघडिले लोचन तव विश्वरूप देखे. आधी आपल्या ठिकाणी आत्मप्रचिती येते आणि त्याच्या पाठोपाठ सर्वत्र तोच भरून राहिलेला आहे असं समजतं. असा मोठा अनुभव तुकाराम या व्यक्तीला आला. अणुरेणूपेक्षा ही सूक्ष्म असणारा तूच तो का की जो आकाशा एवढा मोठा व्यापक. गिळुनी सांडिले कळीवर भव भ्रमाचा आकार, हे झालं कसं? हे अशा करता झालं की देह भावना ओलांडली, गिळुनी सांडिले घोट घेतला देह भावनेचा आणि टाकून दिली ती. देह ही अडचण आहे, देह मन बुद्धी हा संघात मुळात अडचणीचा आहे आत्मबोधाकरता हे जेव्हा साधकाच्या लक्षात येतं आणि देह मन बुद्धीपासून आपण वेगळे आहोत हे जेव्हापासून त्याला समजायला लागतं तेव्हापासून देह म्हणजे आपण नाही, आपण सच्चिदानंद आत्मा आहोत असं चिंतनाने तो चिंतायचा प्रयत्न करतो, ध्यानाने देहाला ओलांडायचा प्रयत्न करतो, नामस्मरणाने सर्वत्र तोच भरून राहिलेला आहे असा अनुभव घेण्याचा तो अभ्यास करतो. आणि या प्रयत्नामध्ये तो कळीवर ओलांडून टाकतो. जेव्हा खरं म्हणजे अत्यंत उत्कट असा समाधी स्थितीचा अनुभव येतो तेव्हा प्रेतरूप शरीर ओलांडलंच जात. तो वैकुंठात तर अभंगच लिहून ठेवलाय तुकाराम महाराजांचा, सगळे पाहतात परमार्थी अपरमार्थी असे उभे राहतात तिथं त्या पाठीसमोर, काय लिहिलं प्रेतरूप झाला शरीराचा भाव. पण हा प्रेतरूप झाला शरीराचा भाव ही ध्यानातली स्थिती आहे. अत्यंत अत्यंत उत्कट अशा ध्यानाच्या स्थितीमध्ये शरीर गळून पडल्याचा, नाहीस झाल्याचा, मेल्याचा, प्रेत झाल्याचा आणि तरीही आपण चैतन्य रूपाने असण्याचा असा अनुभव येतो. कळीवर सांडून टाकलं पण ज्यांनी सांडलं तो शिल्लक राहिला, तो अणु रेणूपेक्षा थोकडा आणि आकाशा एवढा मोठा व्यापक असा तो उरला. त्यांनी आपलं कळीवर मात्र गिळून टाकून दिलं. गिळूनी सांडिले कळीवर भवभ्रमाचा आकार. काव्याच्या गुणाप्रमाणे दंड मात्र इथं कळीवर आणि शेवटी आकार असल्यामुळं कळीवरच्या पुढे दंड दिला. पण अर्थ करताना मात्र भवभ्रमाचा आकार याचा स्वतंत्र अर्थ करायचा नाही. गिळून टाकलं कळीवर आणि भव, जसं कळीवर गिळून टाकलं तसं हे जगत देखील गिळून टाकून दिलं. गिळूनी सांडिले कळीवर, जेव्हा देह गिळून टाकला नाहीसा झाला तेव्हा देहाच्या सापेक्ष असणारा भव म्हणजे संसार देखील गिळून टाकून दिला. हे दोन्हीही भ्रमाचा आकार होते. कळीवर देखील भ्रमाचा आकार आणि भव देखील भ्रमाचा आकार होता. गिळूनी सांडिले कळीवर भव भ्रमाचा आकार असा खरा त्याचा अर्थ करताना असा करायला हवा. उत्कट ध्यानावस्थेत चिंतनाच्या अवस्थेमध्ये प्राप्त होणारी ही स्थिती आहे. चिंतनानी देखील हे होऊ शकतं, चिंतनानी नंतर ध्यानच लागतं, चिंतनानी पुढे पुढे चिंतन बंद होऊन ध्यानात चिंतनाचं परिवर्तन होतं. सांडिली त्रिपुटी दीप उजळला घटी. त्रिपुटी याचा अर्थ तीन गोष्टी, ध्याता ध्यान आणि ध्येय, ज्ञाता ज्ञान आणि ध्येय. एक ध्याता आहे द्रष्टा, दृश्य, दर्शन, ही त्रिपुटी. द्रष्टा म्हणजे मी, ध्याता म्हणजे मी. ध्यानाचा किंवा ध्येयाचा अनुभव घेण्यासाठी म्हणून प्रवृत्त झालेला तो मी ध्याता. ध्यान ही प्रक्रिया, ध्याता ध्यानाच्या प्रक्रियेने ध्येयाशी एकरूप होऊन इच्छितो. जेव्हा ध्याता ध्यानाच्या प्रक्रियेने ध्येयाशी एकरूप होतो तेव्हा ध्याता हा ध्येयरूप होऊन जातो. म्हणजे ध्याता हा आता ध्याता राहत नाही, पुढे ध्यान म्हणजे एकरूपता होऊन जाते. अशा वेळेला ध्यान देखील मागं पडतं आणि ध्याता देखील मागं पडतो आणि फक्त एक ध्येय शिल्लक राहतं. पण ध्येय शिल्लक राहिल्यानंतर देखील हे ध्येय अवस्था सतत मुरत राहिल्यावर त्याच्या असं लक्षात येतं की हे ध्येय कोणाच्या सापेक्ष आहे. ध्याता होता कोणीतरी म्हणून ध्येय होतं, आता ध्यातात जर नाहीसा झाला तर ध्येय वस्तूही नाहीशी व्हायला पाहिजे. म्हणजे ध्येयाशी तदाकार झाल्यानंतर मग ध्येय म्हणूनही काही उरायला नको. तेव्हा ध्याता, ध्यान आणि ध्येय या तिन्ही गोष्टी नाहीशा होतात. या तीन वेगवेगळ्या गोष्टी नाहीशा होऊन जातात आणि ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, अज्ञान ज्ञाने नेले आपण वस्तू देऊनी गेले, ऐसे जाणणे वीण उरले जाणते जे. ध्याता मी ध्येयाशी तदाकार झालो या जाणीवे खेरीज उरतो, तेव्हा ध्येयाचीही आठवण संपते, आपण ध्याता आहोत ही आठवण संपते, मग फक्त सूक्ष्म ब्रह्म शिल्लक राहत. समर्थांनी एक फार सुंदर ओवी लिहिलेली आहे, पदार्थ ज्ञान जेव्हा सरे. पदार्थ ज्ञान म्हणजे मन, जगत, विचार. द्रष्टा म्हणजे पाहणारा, द्रष्टेपणे नुरे. केवळ ज्ञप्ती मात्र उरे सूक्ष्म ब्रह्म. त्यावेळेला केवळ ज्ञप्ती मात्र सूक्ष्म ब्रह्म शिल्लक राहत. द्रष्टात दृश्य दर्शन ही त्रिपुटी ओलांडली जाते. सांडिली त्रिपुटी आणि ही त्रिपुटी सांडल्यानंतर जे कळीवर गिळून सांडून टाकलेलं होतं ते विवेकाने टाकून दिलेलं जे होतं ते कळीवर शिल्लक राहिलेलं आहेच. साधकांनी समाधी स्थितीमध्ये देह पडला असं जरी अनुभवलं तरी लौकिक अर्थाने देह असतो. त्या देहाच्या ठिकाणी बोध निर्माण झाला, दीप उजळला घटी. जो घट आहे त्या घटामध्ये आता दिवाच लागला, ज्ञानरूपी दिवाच त्या ठिकाणी लागला की कायम तेवत राहणारा, सोज्वळ प्रकाश देत राहणारा. आता हा दिवा काय करेल सांगा. हा दिवा आता फक्त प्रकाश देण्याचेच काम करेल, बाकी काय करेल. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. तुकाराम महाराज म्हणतात की आता या दिव्याचा प्रकाश घ्यावा लोकांनी एवढं. त्या दिव्याला आपण प्रकाश द्यावा अशी स्वतंत्र प्रेरणा नाही, सूर्याला देखील तशी स्वतंत्र प्रेरणा नाही, प्रकाश घेण्याचं काम आपलं. या दिव्यानी फक्त लागण्याचं काम करायचं. तो लागला, घटामध्ये दिवा प्रज्वलित झाला. आता तुकाराम महाराज म्हणतात की दिव्याला काही कर्तव्य नाही. आता या दिव्याचा इतरांनी उपयोग करून घ्यायचा, तो इतरांवर होणारा उपकारच. तो आता तशा तऱ्हेनी लोकांनी त्याचा उपयोग करून घ्यायचा. तुका म्हणे आता उरलो उपकारा पुरता. हा फार मोठा शास्त्रांमध्ये किंवा शास्त्री मंडळींमध्ये पंडितांमध्ये निर्माण होणारा, वारंवार निर्माण होणारा पूर्वी असा प्रश्न आहे की आत्मदर्शन झाल्यानंतर, जीवनाची किती कर्तव्यता साधल्यानंतर त्या देहाचा निश्चित उपयोग काय. देहधारणा आत्मदर्शनाकरता जर असेल तर आत्मदर्शन झाल्यानंतर देहधारणेचा निश्चित उपयोग काय. तरीही ज्ञानी पुरुषाचा देह चालताना, बोलताना, हलताना, व्यवहार करताना दिसतो. तो निष्प्रयोजन असतो का त्याच्या माग काही प्रयोजन असत. एक दुसरं म्हणजे तो स्वतःच्या प्रेरणेने हे करतो की यदृच्छया करतो. लोकोद्धाराची कामं देखील. आचार्य असं म्हणतात की कुंभार मडक बनवताना मातीचा गोळा चाकावर ठेवतो आणि ती काठी फिरून खूप खूप मोठी गती त्या चक्राला देतो आणि मग तो त्याची काय कलाकुसर आहे त्याप्रमाणे आतून बाहेरून माती काढून ते बरोबर मडक घडवतो आणि मडक त्याच्या मनाप्रमाणे आकार झालेला असेल तेव्हा तो ते काढून बाजूला ठेवून देतो. याचा अर्थ मडक आता पूर्ण झालं, जे करायचं होतं ते झालं. तरीही दिलेल्या गतीप्रमाणे काही काळ ते चाक जसं फिरत राहत आणि आपलं आपण थांबतो, तसं ज्ञानी पुरुषाचा देह देखील कमी अधिक काळ ज्ञान झाल्यानंतर देखील वर्तन करताना दिसतो आणि जेव्हा थांबायचा तेव्हा थांबतो. दरम्यानच्या काळात ज्ञानी पुरुषाचा उपयोग हा उपकाराकरता केवळ शिल्लक राहतो. वयाच्या 20व्या वर्षी हातात तराजू असणारी व्यक्ती वयाच्या 46व्या वर्षी कृतार्थ होऊन जगताचा निरोप घेते. आपण दरम्यानच्या काळात जेव्हा बोध होतो तेव्हापासून पुढचं जे जीवन आहे ते आता उपकाराकरता केवळ आहे अशा भावनेने जगते. असं सांगणार हा तुकाराम महाराजांचा अभंग आहे. फार मोठा अभंग आहे, त्याचा अर्थ फारच विलक्षण आहे. आपल्या या अर्थाकडे कमी लक्ष जातं. हा अभंग नुसता कोणी म्हणायला लागला की भीमसेन जोशांचा आवाज कानात असा दुमदुमायला लागतो की बस. फार सुंदर रीतीने हा अभंग पुढा आला पंडितजींमुळे. पण या अभंगामध्ये आत्मज्ञानाची सगळी प्रक्रिया सांगितलेली आहे. अनुरणिया थोकडा तुका आकाशा एवढा, गिळुनी सांडिले कळीवर भव भ्रमाचा आकार, सांडिली त्रिकुटी दीप उजळला घटी, तुका म्हणे आता उरला उपकारा पुरता. तुकाराम महाराज वरील अभंगात जे वर्णन करतात ती त्यांना आत्मबोध झाल्यानंतरची स्थिती आहे की आत्मबोधाप्रत पोचलेचे वेळची स्थिती आहे. ते उरलो उपकारा पुरता असे का म्हणतात? अनुरणिया थोकडा तुका आकाशाय वढा याचा अर्थ काय? कृपया वरील अभंगातील तत्वबोध समजावून सांगाल का? खूप चांगला प्रश्न होता. एक अर्धा मिनिट आपण डोळ्यातून शांत बसू.
बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघु.
उठायचंय आपल्याला. मी विसरून गेलो नंतर हे लावलेलं आहे. इतका हा चांगला जे आपल्या समोर काही नाहीये आणि आपण अगदी असं मोकळे बोलतोय असं वाटलं. कानातही काही अडकवलंय असं नंतर लक्षात येईन असं झालं. थोडं सवय झाल्यावर तर अजून चांगलं होईल. केवळ श्रवणावर आधारित आपली ऍक्टिव्हिटी आहे आणि माईक जास्तीत जास्त चांगले व्हावेत म्हणून ही मंडळी किती प्रयत्न करतात असं लक्षात येत. मला असं वाटत कि तुम्ही स्वामीजींच्या वेळेला यायला हवं. त्यांच्या इथे अशा शिरा देखील चांगल्याच्या दिसतात. आपण त्यांचं प्रवचन पाहतो ना जेव्हा, त्यांची बरीच प्रवचन आपण रेकॉर्ड करून ठेवली. चांगली माईक सिस्टीम नसल्यामुळं त्यांच्यावर खूप ताण.